सुबह है 93.5 रेड एफएम पर 1:53 का टाइम। अभी तो कलाकार श्रुती के आने का टाइम है आणि तुम्हाला मी सांगतो श्रुती आज संजय दत्त वास्तवचा जो आहे ना 50 तोला आहे
मा 50
ती एक डिक्टो तशी दिसते काळा कुर्ता पठाणी टाइप घालून आलेली आहे ती आणि 2-3 चेन आहे तिच्या गळ्यात तिने हे काय कोणची शिल्पा बिंदी
शिल्पा बाई काय काय माहिती असतं आख्या तुला अरे खरंच
बाय वास्तव की संजय दत्त लग्न ना मामू कैसा
मामू ऐसे लग रहे बस वो जो है ना वो सोने के नहीं है उसे बेंटिक बेंटिक से भी नहीं है एक्चुअली इसको क्या बोलते हैं ऑक्सीडाइज्ड है सब ऐसे है पण काय ना की बेस्ट असतं माहिती का तुम्हाला जेव्हा माहिती असतं ना की आज तुमचा काही मूड नाही आहे फार स्वतःचा तयार व्हायचा आणि तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला बारीक पण दिसायचं आहे तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला यु नो ठीकठाक दिसायचं कोणी अचानकच आलं भेटायला तर असं नको वाटायला की अर काय घालून आला म्हणून मग अशा वेळेस ब्लॅक कपडे इज दी बेस्ट ऑप्शन म्हणून कधी ना घालणारा तो ब्लॅक कुर्ता आणि ती सलवार जशी खालच्या साईडला ठेवलेली असते ना कप्प्यामध्ये
खूप दिवसानंतर
आपण ऑप्शनच नाही आता आपल्याला काही
आणि आई एकच झालं मध्ये काढलं का आठवड्यातून
अगबाई किती दिवसांनी असं पण डायलॉग्स असतात बरं असे फक्त आईचे असतात कामाला मावशींचे पण असतात आमच्या ताई फार दिवसांनी घातला ना मला सर अगबाई नाही माहिती
किती कपडे असतात आपल्याकडे ती दुधात ना त्यामुळे त्यांना ऍक्च्युली माहित असतं तर आमची श्रुती जी आहे ना ती जास्त मेकअप करत नाही फक्त एक लिपस्टिक ठेवते सोबत
काजळ आणि बिंदी नोज पिन कधी तरी इयरिंग म्हणजे कधी वाटलं तर फार आणि जर सँडल तर अर्थात घालायचं
फाउंडेशन पण
फाउंडेशन नाही फक्त जेव्हा इंटरव्ह्यूज असतात तिथे कॅमेरा वगैरे लावलेला असतो ना तेव्हा पण बाकी वेळेस कसं म्हणजे काजळ तर लागतं
पण जास्त मेकअप नाही
आजीबाईला
नाही आवडत
नाही आणि हातात अंगठ्या बिंगठ्या थोडेसे असतात
थोड्या
तर रोज घालतोच आपण सँडल वगैरे तर काय म्हणजे चालतच
म्हणजे
आणि
कलाकार श्रुती आपके साथ 2 से 5 93.5 रेड एफएम पर मैं फेसबुक पे मिलूंगा आपको आरजे की रेड एफएम इस आईडी से ट्विटर इंस्टाग्राम ऑल्सो है जी
बजाते रहो।